योब अध्याय 25. मग बिल्दद शूही म्हणाला, प्रभुत्व चालविणे व भीती दाखविणे हे देवाकडेच आहे. तो ऊर्ध्वलोकी शांती राखितो. त्याच्या सैन्यांची गणती करिता येईल काय? त्याचा प्रकाश कोणावर पडत नाही. मर्त्यमानव देवापुढे नीतिमान कसा ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला पुरुष निर्मळ कसा ठरेल? पहा, त्याच्या दृष्टीने चंद्रही निस्तेज आहे आणि तारेही निर्मळ नाहीत. तर मर्त्यमानव जो केवळ कीटक, मानवपुत्र जो केवळ कृमी, त्यांची काय कथा?